नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कबस्तबाबते तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत देशाच्या शांतीकाय प्रगती आणि समृद्धी खातीर वावुरतलो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे फुडारी प्रेमसिंग तमांग आयज सिक्कीमच्या मुखेलमंत्रीपदाची सोपूत घेतले. ओडिशात विधीमंडळ पक्ष फुडारी वेचून काढपा खातीर भाजपान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि भूपेंद्र यादव हांका केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमल्यात. काल सांजे जम्मू काश्मीरात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात 9 जणांक मरण आयले तर 33 जण जखमी झाल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी या घडणुकेविशी खर्द उक्तायला. आणि आयसीसी संवसारीक कप टी ट्वेंटी क्रिकेट सर्तीत काल न्यूयॉर्कात झालेल्या रोमांचक खेळात भारतान पाकिस्तान वांगडाचेर 6 धावण्यांनी जैत जोडले. आता पुराय खबरो. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत देशाच्या शांतीकाय प्रगती आणि समृद्धी खातीर वावुरतलो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. श्री मोदींनी देशातल्या लोकांमदी आशिल्ले संबंध आणि घटमूट करपाचे आवाहन केले. काल रात्री राष्ट्रपती भवनात सोपूतविधी सुवाळ्या उपरांत भारताच्या शेजारचे देश आणि हिंद महासागर क्षेत्रातल्या फुडाऱ्यांबरोबर झाल्या भेटीवेळात त्यांनी ही माहिती दिली. या फुडाऱ्यांचे उपकार मानत प्रधानमंत्री मोदी हांणी शेजारी प्रथम धोरण आणि सागर विजन या भारताच्या वचनबद्धतायेचो पुनरुच्चार केलो. भारत आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद करत रावतलो असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझू, नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पकमल दहल प्रचंड आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासहित भारताच्या शेजारचे देश आणि हिंद महासागर क्षेत्रातले मुखेल फुडारी मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सोपूतविधी सोहळ्याक हजीर आशिल्ले. बांगलादेशचे प्रधानमंत्री शेख हसीना, मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रवीण कुमार जुगनाथ, भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे आणि सेशल्सचे उपराष्ट्रपती अहमद आफिफ हे या सोहळ्याक हजीर आशिल्ले. सोपूतविधी सोहळ्याक या फुडाऱ्यांचो आसपाव हो हिंद महासागर वाठारातल्या शेजारी देशांबरोबर आशिल्ली भारताची इश्टागत आणि सहकार्याचे खोल संबंध उजवाडाक हाडटात असे विदेश मंत्रालयान सांगले. संवसारीक फुडाऱ्यांनी सेगीत तिसरे फावट प्रधानमंत्री झाले म्हणून मोदी हांका पूर्वी भेटयली असे विदेश मंत्रालयान म्हळा. या फुडाऱ्यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी दवरिल्ल्या जेवणाचो आस्वाद घेतलो. भारताची लोकशाय प्रक्रिया ही देशातल्या लोकांखातीर फकत अभिमानाचोच खीण न्हय तर संवसारभरातल्या कोट्यांनी लोकांखातीर एक प्रेरणा दिवपी खीण आसा असे फुडाऱ्यांक येवकार दितना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. नरेंद्र मोदी हांणी सेगीत तिसरे खेपे भारताचे प्रधानमंत्री म्हणून सोपूत घेतलो. काल सांजे वेळार राष्ट्रपती भवनात झाल्ल्या सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मोदी आणि नव्या मंत्रिमंडळाच्या वांगड्यांक पदाचो आणि गोपनियतेचो सोपूत दिलो. या सुवाळ्यात 30 मंत्रिमंडळ मंत्री, 5 राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांनी सोपूत घेतलो. भाजपाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी, डॉ एस जयशंकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन आणि जगत प्रकाश नड्डा हांणी कॅबिनेट मंत्री म्हणून सोपूत घेतलो. शेजारच्या देशातले आणि हिंद महासागराच्या वाठारातले कितलेशेच फुडारी सोपूतविधी सोहळ्याक हजीर आशिल्ले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासहित जायते मानेस्त आणि वेगवेगळ्या राज्यांचे मुखेलमंत्री या वेळार हजीर आशिल्ले. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बसका आयज सांजे जावपाची शक्यताय आसा. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे फुडारी प्रेमसिंग तमांग आयज सिक्कीमच्या मुखेलमंत्रीपदाची सोपूत घेतले. गँगटॉकच्या पालझर स्टेडियमाचेर सांजे 4 वरांचेर हो सोपूतविधी सुवाळो जातलो. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य श्री तमांग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाक पद आणि गोपनियतेचो सोपूत दितले. श्री तमांग दुसरे फावट मुखेलमंत्रीपदाची सोपूत घेतले. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चान विधानसभेच्या 32 पैकी 31 सुवातांचेर जैत जोडले. सोपूतविधी सुवाळ्याक लागून गँगटॉक महानगरपालिका क्षेत्रातल्यो सगळ्यो सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालय आणि हेर शिक्षण संस्था आयज बंद आसतल्यो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात. ओडिशात विधीमंडळ पक्ष फुडारी वेचून काढपा खातीर भाजपान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि भूपेंद्र यादव हांका केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमल्यात. राज्यातल्या विधीमंडळ पक्षाच्या फुडाऱ्यांचे वेचणुकेचे देखरेख दवरपा खातीर आपल्या संसदीय मंडळान हे दोघ फुडाऱ्यांक वेचून काढल्यात असे भाजपा निवेदनात म्हळा. फाल्यां भाजपा विधीमंडळ पक्षाची बसका जावन आपलो फुडारी वेचपाची शक्यता आसा. राज्यातल्या पहिल्या भाजपाच्या मुखेलमंत्र्यांचो सोपूतविधी सुवाळो बुधवारा भुवनेश्वरातल्या जनता मैदानात जावपाचो आसा आणि ताची तयारी नेटान सुरू आसा. हाच्या आदी पक्षाचे वरिष्ठ फुडारी आणि खासदार धर्मेंद्र प्रधान आणि ज्युआल ओराम हांका मुखेलमंत्रीपदाखातीर मुखार आशिल्ले असे मानताले. पूण काल सांजेवेळार दोघांचोय केंद्रीय मंत्रिमंडळात आसपाव जाल्ल्यान ते सर्तीतल्यान भायर पडल्यात अशें म्हणटात वडील आमदार सुरेश पुजारी आनी केव्ही सिंग देव हांच्यासयत हेर जायती नावां ह्या प्रतिश्ठीत पदाखातीर चर्चेत आसात. 147 वांगड्यांची विधानसभेत पक्षाक 78 सुवाती मेळ्ळ्यो आनी राज्यात पयलेच खेपे भोवमत मेळोवन मुखेलमंत्री नवीन पटनायक हांच्या फुडारपणाखालची बिजू जनता दलाची 24 वर्सां परस चड काळाची सत्ता सोपली. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातल्या तेरायत गावालागसार काल सांजे जाल्ल्या आतंकवादी हल्ल्यात यात्रेकरून व्हरपी बस खोल दरीत कोसळली. या अपघातात 9 जणांक मरण आयले तर 33 जण जखमी झाल्यात. कटरा लागसार शिवखोरी गुफा तीर्थक्षेत्रातल्यान ही बस कटरा वताली. रियासी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा हांणी दिल्ल्या म्हायती प्रमाण या घडणुकेत बस चालकाक गुळी लागली आनी ताचे बसीवेले नियंत्रण सुटले. जखमी जाल्ल्यांक तेरियात रियासी आणि जम्मूतल्या हॉस्पिटलात उपचाराखातीर दाखल केल्या. केंद्रीय मंत्री अमित शहा हांणी या हल्ल्याचो निषेध केला. तांणी उपराज्यपाल आणि जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांकडेन उलोवणी करून या घडणुकेची माहिती घेतली. या हल्ल्यात ज्या कोणाचो आसपाव आसा ताका सोडचे नात असे श्री शहा हांणी ह्या वेळार म्हळे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हांणी या हल्ल्याचो खर शब्दात निषेध केलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी या घडणुकेचो निषेध केला. हो मनीसपणा आड खर गुन्हांव आसा असो खर शब्दात तांणी निषेध केला. राष्ट्रपतींनी जखमींची बेगोबेग बरे जावपाची इत्सा उक्तायला. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हांणी या घडणुकेविशी खर दुःख उक्तायले. 15व्या केरळ विधानसभेचे 11वे अधिवेशन आयज सुरू जाता. 28 दिसांच्या अधिवेशनात मुखेलपणान फेब्रुवारीत सादर केल्ल्या 2024-25 राज्य अर्थसंकल्पातल्या अनुदानाची मागणी करपाविशी सविस्तर चर्चा करपाचो हेतू आसा. अर्थसंकल्पातल्या अनुदानाची मागणी चर्चा आणि संमत करपाखातीर अधिवेशनाचे 13 दीस कुशीक दवरतले. खासगी वांगड्यांच्या वेवसायाखातीर 5 दीस आणि सरकारी वेवसायाखातीर 8 दीस थारायतले. 11वे अधिवेशन 25 जुलयाक सोपतले. गोय महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काय वाठारात आयज उटंगाराच्या पावसाची शक्यताय आसा असे हवामान खात्यान कळीत केला. ते मतीत धरून हवामान खात्यान ह्या वाठारांनी रेड अलर्ट जारी केला. आयसीसी संवसारीक कप T20 क्रिकेट सर्तीत काल न्यूयॉर्कात जाल्ल्या रोमांचक खेळात भारतान पाकिस्तान पंगडाचेर 6 धावण्यांनी जैत जोडले. पहिली फलंदाजी करताना भारतीय पंगडाचो डाव 19 षटकात 119 धावण्यांचेर सोपलो. ऋषभ पंत हाणें 42 धावण्यो केल्यो. पाकिस्तानच्या हरीस रॉफ आणि नसीम शाह हांणी दरेकी 3 तर मोहम्मद आमीर हांणी 2 गडे बाद केले. 120 धावण्यांचे मुख पाकिस्तान पंगडा मुखार आशिल्ले पूण भारतान केल्ल्या बेस बऱ्या गोलंदाजीक लागून पाकिस्तान पंगडाक 20 षटकात फकत 113 धावण्योच करप शक्य जाले. जसप्रीत बुमराह हांणी फकत 14 धावण्यो दिवन 3 गडे बाद केले. हार्दिक पांड्यान 2 तर अक्षर पटेल आणि हर्षदीप सिंग हांणी दरेकी 1 विकेट घेतली. बुमराह सामनावीर म्हणून घोषित केलो. स्पेनच्या कार्लोस अल्कारास हांणी फ्रेंच ओपनचे पयले वस्तादपण जोडला. काल राती पॅरिसात जाल्ल्या दादल्यांच्या एकोड्या गटात निमण्या खेळात अल्कारासन जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवाक 6-8-3 2-8-6 5-8-7 6-1 6-2 असे हारयले. रेड ग्रेव्हल ग्रासकोर्ट आणि हार्डकोर्ट या तिनूय मैदानांचेर मुखेल वस्तादपण मेळोवपी अल्कारास हो सगळ्यात तरणाटो खेळगडो थारला. अल्कारास हाणें उपांत्य फेरयेत इटलीच्या जेनिक सिनेराक हारयल्ले तर ज्वेरेव हाणें नॉर्वेच्या कॅस्पर रूड हाका हारोवन निमणी फेरयेत पावल घाल्ले. युरोपीय संसदेच्या मतदाना पहिल्या सर्वेक्षणात प्रतिस्पर्धी फुडारी मेरेन लेपेन हाच्या नॅशनल रॅली पक्षाक मेळिल्ल्या व्हड जैताक लागून फ्रेंच राष्ट्राध्यक्ष एम्युन्युअल मॅक्रॉन हांणी फ्रेंच संसद विसर्जित करपाची घोषणा केल्या. हांचे वांगडाच श्री मॅक्रॉन हांणी देशात बेगीन संसदीय वेंचणूक घेवपाचे थारायला. ही वेंचणूक ह्या म्हयन्याच्या अखेरेक जातली. युरोपीय संसदे खातीर मतदान करपा संबंधित प्राथमिक सर्वेक्षणातल्यान दिसून आयला की विरोधी पक्षाक 32% मतां मेळपाची शक्यताय आसा जी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनाच्या रिनासा पक्षाक मेळिल्ल्या मतापरस दुपेटीन आसा. 30 जून आणि 7 जुलयाक 2 फेऱ्यांनी मतदान जातले असे मॅक्रॉन हांणी सांगले. आणि आता परतून एक फावट मुखेल खबरो. आपल्या 3र्या कार्यकाळात भारत देशाच्या शांतीकाय प्रगती आणि समृद्धी खातीर वावुरतलो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे फुडारी प्रेम सिंग तमांग आयज सिक्कीमच्या मुखेलमंत्रीपदाची सोपूत घेतले. ओडिशात विधीमंडळ पक्ष फुडारी वेचून काढपा खातीर भाजपान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि भूपेंद्र यादव हांका केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमल्यात. काल सांजे जम्मू काश्मीरात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात 9 जणांक मरण आयले तर 33 जण जखमी झाल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी या घडणुकेविशी खर्द उक्तायला. आणि आयसीसी संवसारीक कप टी ट्वेंटी क्रिकेट सर्तीत काल न्यूयॉर्कात झालेल्या रोमांचक खेळात भारतान पाकिस्तान वांगडाचेर 6 धावण्यांनी जैत जोडले. आता पुराय खबरो.